ಸೋಮವಾರ ದಿನಾಂಕ 5 ಏಪ್ರಿಲ್ 2004.
जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। तरी कवणे ही विषयींचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे वोझे जया, आथिलेची गुणवानिता, मान्यपणे मानिता, योग्यतेचे रूप येता रूप आंगा, तै गजबजो लागे कैसा, व्याधे रुंधला मृगु जैसा, का बाही तरता वळसा दाटला जेवी, पार्था तेणे पाडे, सन्माने जो साकडे, गरी में ते अंगाकडे येवो चिनेदी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा अमुका ऐसी नोहावी सेची लोका, तेथ सत्काराची के गोठी, के आदरा देईल भेटी, मरणेसी साठी नमस्कारिता। इतपर्यंत मागच्या वेळेला आपलं आलेलं होत, ज्ञानेश्वर महाराजांनी अमानित्वम हे जे पहिलं ज्ञानाचं लक्षण आहे, त्या ज्ञानाच्या लक्षणावर जे निरूपण केलेलं आहे ते निरूपण आपण पाहतो आहोत। मानित्व अर्थात देहासंबंधीचं मानित्व, मानित्व अर्थात जे आपलं बुद्धी वैभव आहे त्यामुळं मानित्वाची कल्पना, रूपाकरता म्हणून मानित्वाची कल्पना, संपत्ती करता म्हणून मानित्वाची कल्पना, सत्तेकरता सामर्थ्याकरता म्हणून मानित्वाची कल्पना, हे जे मानित्व आहे हे मानित्व परमार्थापासून निश्चितपणाने दूर घेऊन जातं, त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही। असं असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी मानित्वाच्या विरोधी अमानित्व या गुणाच्या संबंधाने खूप टोकाचे, खूप उत्कट जेवढी उंची गाठता येणं शक्य आहे त्याच्याही पेक्षा जवळपास अधिक असं वर्णन केलेलं आहे। कारण मान होणार तो देहाचा होणार, मान होणार पैशामुळं, मान होणार आपल्यापाशी असणाऱ्या विद्वत्तेमुळं, अशा प्रकारचा मान देहबुद्धी वाढवतच जातो। परमार्थाचं जे मुख्य वर्म आहे ते मुख्य वर्म तू देह नव्हेस, तू आत्मा आहेस, तू सच्चिदानंद आहेस या बोधामध्ये आहे। ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूच आहेस ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको, हे जे परमार्थाचं मुख्य वर्म आहे या मुख्य वर्माला ठेच जर लागत असेल तर मानित्वाच्या कल्पनेमुळे ठेच लागते। या मानित्वाच्या अवास्तव कल्पनेपोटी कित्येक दुःख कित्येक मंडळींनी ओढून घेतलेली आहेत। आपल्या मुलीनी आपल्याला न विचारता लग्न ठरवलं, त्यामुळे जो अपमान झाला त्या अपमानापोटी मी अशी उदाहरणं ऐकलेली आहेत की अगदी मृत्यू समयी देखील ती मुलगी भेटायला आल्यानंतर त्यांनी तोंड फिरवलं. आणि मग नंतर ते तिची चौकशी करत असत की आली का, जेवली का, गेली का, काय म्हणत होती. पण ती समोर आली की आपण पूर्वी जी भूमिका घेतलेली होती त्या भूमिकेला अनुसरून ही व्यक्ती कठोरच बनत असे. माझा अपमान झाला एवढ्या कल्पनेपोटी आयुष्यभर त्यांनी दुःख सहन केलं. म्हणजे मुलींनी न विचारता लग्न करावं असं माझं म्हणणं नाहीये. जे मानित्व आहे त्या मानित्वाबद्दल मी बोलतो आहे. मानित्वाच्या या ज्या विशिष्ट कल्पना आहेत या किती आपण ताणून धरायच्या, कधी आपण सोडून द्यायच्या याचं देखील भान राहीनासं होतं. अपमान झालेली व्यक्ती अपमान सहसा विसरत नाही. अगदी जरी ठरवलेलं असलं तरी त्यावेळेला ती कठोर बनते, त्यावेळेला ती सोडून द्यायला तयार होत नाही. असं सर्व झाल्यामुळं आपलं जे मोकळं आनंदाचं प्रेमाचं असं जे जगणं आहे ते जगणं दुष्कर होऊन जातं, कठीण होऊन जातं. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा अमुका ऐसी नोहावी सेची लोका. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप टोकाचं वर्णन केलेलं आहे. हा अमुक अमुक आहे अशी लोकांना आठवणच उरू नये असं त्याला वाटत राहतं. आणि ज्याच्या ठिकाणी मानित्व प्रकर्षाने असतं त्याला प्रत्येक ठिकाणी आपली दखल घेतली जावी असं वाटत राहतं. आपण जर नसू तर ते कार्य व्यर्थ. आपल्याला जर विचारात घेतलं नाही तर मग ती योजना व्यर्थ. आपण प्रत्येक ठिकाणी असावं असं एकदा मानित्व अंगात भिनलं की होत असे होत असत. खूप मोठे मोठे लोक देखील याच्यामधून सुटलेले फार अभावानी असे आढळतात. माझ्या माहितीचे एका संघटनेत खूप मोठ्या पदावर असणारे, आता ते नाहीये देहानी, त्यांनी देह ठेवला, जवळपास 40 वर्ष महाराष्ट्रातल्या विविध बँकांमध्ये संचालक कोण असावेत हे ती व्यक्ती ठरवत असे. जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, रत्नागिरी, महाड, मुंबई, पुणे, अनेक ठिकाणी त्या संघटनेशी संबंधित अशा बँका होत्या. आणि त्याचे संचालक कोण असावेत, त्या गावात असणारे प्रतिष्ठित, हे ही व्यक्ती ठरवत असते. मला नंतर त्यांचेच एक जवळपास त्यांच्याच सारखे असे आदरणीय त्या संघटनेतले असे एक गृहस्थ नंतर भेटले आणि म्हणत असत ते की अलीकडे त्यांना विचारून कोणी करत नाही, कारण त्यांचा प्रवास कमी झालाय, डायबिटीस आहे. ती जबाबदारी देखील संघटनेने एका विशिष्ट व्यक्तीवर सोपवलेली आहे. असं असल्यामुळं त्यांना फारसं न विचारता आता गोष्टी घडतात तर त्यांना त्याच्याबद्दल संताप येतो. जर त्या भागातले कार्यकर्ते आले तर ते दार लावून घेतात, बोलत नाही, असं करतात. आणि एरवी जेव्हा त्यांचा सन्मान होत असे तेव्हा माझा कशाला सन्मान, अशा प्रकारची भूमिका ते घेत असत. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा अमुका ऐसी नोहावी से चिलोका तेथ सत्काराची के गोठी के आदरा देईल भेटी मरणेसी साठी नमस्कारिता। कोणी जर नमस्कार करायला लागलं तर मरणापेक्षाही अधिक दुःख असं होतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत। या ज्या ओव्या आहेत या ओव्या म्हणून मी असं म्हटलं की साधकाच्या दृष्टीने साधकाच्या खुणा साधनेच्या खुणा दाखवणाऱ्या अशा या ओव्या आहेत। या ओव्यांचा भाव आंतरिक भाव आपल्या ठिकाणी आपण पक्का धरावा। साधक म्हणून वर्तन करत असताना साधकांच्या विश्वामध्ये असताना तर अशा प्रकारे मान मिळावा सत्कार व्हावा नमस्कार व्हावेत आपण पूज्य आहोत पूज्य असावं अशा प्रकारची भावना नसावीच नसावी। साधकांच्या विश्वामध्ये एक एका लोटांगणी जाती अशा प्रकारचा नम्र भाव जरूर असावा। मात्र हा जो भाव आहे हा भाव मनामध्ये ठेवून आत ठेवून आपला जो दर्जा आहे त्या दर्जाप्रमाणे बाहेर आपला एक दर्जा असेल त्या दर्जाप्रमाणे देखील राहायला बाहेरच्या जगतामध्ये हरकत नाही त्यामुळे मानित्वाला बाधा येत नाही। हे जे ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आहे हे निरूपण वाचून ऐकून मानित्वाच्या सगळ्याच कल्पना मनातून सोडून देणं हे तर करायचंच आहे पण प्रत्यक्षतः बाहेर वर्तन करत असताना प्रत्येक वेळेला हे मानित्व सोडून देता येणार नाही हेही लक्षात ठेवा। हे सांगत असताना स्वामीजी म्हणायचे की कलेक्टर आहे तो जर अर्धी चड्डी घालून मला काय कशाचं काय असं म्हणून अर्धी चड्डी घालून जर गेला आपल्या ऑफिसमध्ये तर चालणार नाही। कलेक्टरचा एक रुबाब असतो त्या पद्धतीनेच कलेक्टरनी आपल्या ऑफिसमध्ये जायला पाहिजे। तुमचा जो दर्जा असेल तुम्ही ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने असाल त्या पद्धतीनेच तुम्ही त्या त्या ठिकाणी गेलं पाहिजे। अंतःकरणामध्ये मात्र मानित्वाच्या बद्दलच्या या ज्या कल्पना आहेत या कल्पनांना थारा नसावा। तरी देखील तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये प्रमुख आहात आणि माझं काय आणि माझं कसलं असं जर म्हणायला लागला तर मग त्यामुळं तशा प्रकारे देखील वर्तन करता येणार नाही। हे जे वर्णन आहे ते वर्णन अत्यंत टोकाचा असा जो पारमार्थिक गुण आहे जो ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी असतो त्याचं वर्णन करणारं त्याचे गोडवे गाणारा असा हा भाग आहे। समर्थ असं म्हणतात की बहुतांचे बहुत शोषित जावे असं समर्थ सांगतात आणि पुढंच लगेचच ते सांगतात की बहुत शोषिता पुरेना महत्व आपुले हे तारतम्याने घ्यायला हवं। अशा करता मी सांगतोय की आपल्याला बाहेरचं जे जगत आहे ते जगत आणि पारमार्थिक जीवन या दोन्ही गोष्टींची सांगड घालता आली पाहिजे। वाचस्पतीचे नी पाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडीवे माझी दडे महिमे भेणे। आणि जर तसं समजा एखादा वागला नाही असं गृहित धरा तर ते देखील एकूण हास्यास्पद असंच होतं। स्वामीजी एक गमतीशीर गोष्ट सांगायचे भाऊ शास्त्री वझे नावाचे एक खूप विद्वान संस्कृतचे गाढे अभ्यासक त्यांना ब्रिटिश सरकारने महामहोपाध्याय अशी पदवी दिली। त्यांच्या विद्वत्तेचा मान राखून त्यांना अशा प्रकारची पदवी दिली. त्यावेळेला स्वातंत्र्याच्या संदर्भात चळवळी चालू होत्या आणि त्यामुळे गांधीजींची सरकारला असहकार करण्याची भूमिका, त्या भूमिकेला अनुसरून त्यांनी त्यांना मिळालेला तो किताब परत दिला, तो नाकारला. त्यांच्या दृष्टीने ती गोष्ट संपलेली होती. पण मग नंतर ज्या ज्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात येत असे त्या त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख त्यक्त महामहोपाध्याय पदविकहा असा केला जायला लागला. म्हणजे महामहोपाध्याय असं जर म्हटलं असतं तर एक वेळ ठीक आहे, पण प्रत्येक वेळेला त्यक्त पदविकहा असं म्हणायला लागले ते जास्त संकोचाचं आहे. असं असल्यामुळं मानित्व ही जी गोष्ट आहे ही अंतःकरणातून सुटलेली अशी असावी, अंतःकरणामध्ये ती गोष्ट कदापि नसावी. आणि बाहेरचं जे विश्व आहे या बाहेरच्या विश्वामध्ये आपलं जे एक स्थान असेल, जसा एक सोंगट्यांचा सारीपाटाचा जर खेळ असेल तर प्रत्येक सोंगटीला काही एक स्थान असतं. खरं म्हणजे सगळे लाकडाचेच, पण त्याच्यात कोणीतरी एक राजा जसा असावा आणि कोणी एक प्याद जसा असावं, कोणी एक उंट जसं असावं. पाहिलं तर सगळे लाकडाचे ठोकळे आहेत, तरी देखील राजाला राजाचं महत्व आहे. त्या राजाला कोंडी करण्यासाठी सगळे धडपडतात आणि त्या राजासाठी म्हणून बाकीची मोहरी आपला प्राण द्यायला देखील तयार होतात. प्रत्येक मोहरेची आपली आपली जशी चाल असावी आणि अंततः सर्वांना माहीत असावं की आपण लाकडाचे बनलेले आहोत. अशा प्रकारे आज अंतःकरणपूर्वक आपल्याला मानाची अपेक्षा नाही, मानाची जी कल्पना आहे ती कल्पना देहबुद्धी वाढवणारी आहे, म्हणून कोणत्याही प्रकारचा मान मला न मिळवो, मला त्याबद्दलची विशेष अपेक्षा कोणतीच अपेक्षा नाही अशी भूमिका असावी. आणि प्रत्यक्षतः व्यवहारामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी असाल, ज्या पदावर असाल, त्या पदाला साजेस असं वर्तन करावं. अंतःकरणात अमानित्व साठवलेलं असलं म्हणजे झालं, मात्र बाहेर आपण त्या तऱ्हेनी वरवरची अशी भूमिका ही बजावायला हवी. जसं पूर्वी नाटकामध्ये स्त्री पार्ट करायला पुरुषच पुढे येत असत, कारण त्यावेळेला बायका नाटकामध्ये सहसा काम करत नसत. तर त्या नटाला माहीत असेल की आपण कोण आहोत, तरी देखील स्त्रीचे हावभाव जसा तो करेल तशा प्रकारे आज मला मानाची अजिबात अपेक्षा नाही. मी ज्ञानाशी अत्यंत जवळीक ठेवून आहे. क्षेत्रज्ञ आत्मा तो मी अशी पक्की भूमिका आत आहे आणि बाहेर व्यवहाराला, लोकव्यवहाराला सुसंगत असं देखील वर्तन हातून घडत आहे. हे खरं तारतम्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या या संदर्भामध्ये आपण पाहाव्या. या अगदी जरी टोकाचं वर्णन करणाऱ्या असल्या तरी अशा प्रकारचा आंतरिक भाव असावा. बाहेर वागत असताना आपण आपल्या इतमामाला जो काही आपला असेल त्याला साजेस असंच आपलं वर्तन असलं पाहिजे. चातुर्य लपवी, महत्व हारवी, पिसेपण मिरवी आवडोनी, लौकिकाचा उद्वेगू शास्त्रांवरी उभगू, उगेपणी चांगू आधी भरू, जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहू. मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी हे जीवन जगून दाखवलं. पण जनार्दन स्वामी आहेत ते किल्लेदार होते. त्यांना असं जीवन जगणं शक्य नव्हतं. एक किल्लेदार असताना, एका किल्ल्याचं आधिपत्य करत असताना, सर्व प्रकारचा सेवक वर्ग, कारभारी, हिशोब ठेवणारी मंडळी, सगळ्या व्यवस्था यांच्यावर जरब राहील अशा प्रकारे वर्तन ठेवणं हे आवश्यक होतं. तशा प्रकारे वर्तन ठेवून देखील अमानित्व हा गुण सांभाळता येऊ शकतो. जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहू, तळवटेपण बाणे, अंगी हिणावो खेवणे, तेची करणे बहुत करुणी. अत्यंत नम्रता धारण करून असावं, तळवटेपण बाणे, अंगी हिणावो खेवणे, हीनपणा अंगी बाळगणं, आपण कमी आहोत अशा प्रकारचा भाव असणं, नम्रतेची भूमिका घेणं हे जणू भूषण असावं. तेची करणे बहुत करुणी, आणि अशाच प्रकारचं वर्तन बहुत करून तो करतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा जीतू ना नोहे लोक कल्पी येणे भावे, जैसे जिणे होवावे ऐसी आशा. हा जिवंत आहे की नाही असं लोकांनी कल्पावं, इतका लोकांच्या दृष्टीपासून बाजूला जाण्याची आंतरिक इच्छा ज्याच्यापाशी आहे. हा जीतू ना नोहे लोक कल्पी येणे भावे, तैसे जिणे होवावे ऐसी आशा. पै चालतू का नोहे कि वारे मी जातू आहे, जना ऐसा भ्रमू जाये तैसे होईजे. कोणतीही कृती करत असताना ती कृती करण्याचा यत्किंचितही अभिमान त्याच्या ठिकाणी नाही. हा चालतू का नोहे कि वारे मी जातू आहे, हा चालतोय की चालत नाही चालण्याचा कोणता अभिमानच नाही, जणू याला वारा चालवतो आहे. खूप टोकाचं वर्णन केलेलं आहे. पै चालतू का नोहे की वारे मी जातू आहे, जना ऐसा भ्रमू जाये तैसे होईजे. लोकांना असा भ्रम होईल अशा प्रकारे वर्तन करावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. माझे असं ते पण लोपो, नामरूप हारपो, मज झणे वासिपो भूतजात. माझं सगळं अस्तित्व जणू नाहीस होऊन जावं आंतरिकरित्या, नाहीतरी आंतरिक जो भाव असतो इगो असं ज्याला म्हणतात, अहंता असं ज्याला म्हणतात, त्या अहंतेची सगळी करामत असते. जी अहंता असते ती अहंता सर्व ठिकाणी लक्षात येत राहते. माझं असणे पण आहे ते सर्वांच्या लक्षात असावं. निदान ज्याच्या लक्षात असायला पाहिजे त्याच्या तर लक्षात यायलाच हवं. अशा पद्धतीनेच माझी जी अहंता आहे ती अहंता मला कृती करायला भाग पाडेल. नवीन लग्न होऊन एखादी मुलगी घरामध्ये यावी आणि सासूबाईंना असं वाटावं की आता माझं महत्व निश्चित आहे ना, हे आपण एकदा चेक करून घ्यावं, तपासून घ्यावं. माझं अस्तेपण जे आहे ते अस्तेपण शाबूत राहायला पाहिजे, सुरक्षित राहायला पाहिजे, त्याला कुठेतरी धक्का नको बसायला. त्यामुळे एखाद्या प्रसंगामध्ये परीक्षा तर करून टाकू आणि मग सगळ्यांना घरात हैराण करून सोडलं जातं. ती सून तर बिचारी घाबरून गेलेली असते आणि बाकीच्याही सर्वांना समजेन असं होतं की काय चाललंय, नक्की कोणाचं चुकलेलं आहे हे समजेन असं होतं. नवीन कामाला एखादा मनुष्य ऑफिसमध्ये आलेला असतो आणि इतरांनी असं म्हणावं की आम्ही जसं म्हणू तसं यांनी वागलं पाहिजे आणि त्या खातर केवळ किंवा आम्हाला पूर्वी त्रास झालेला आहे म्हणून याला एवढासा त्रास तर व्हायलाच हवा अशा भूमिके कोटी का होईना, कुठेतरी अहंता कुठेतरी इगो वर डोकं काढतोच. या सगळ्या असतेपणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी नसाव्यात. माझे असतेपण लोपो, याला असं वाटत राहतं की माझी दखल कोणी घ्यावी असं नकोच व्हायला. स्वामीजी एक गोष्ट सांगत असत की गोंदवलेकर महाराजांचे जे उत्तराधिकारी होते ब्रह्मानंद महाराज, आनंद सागर महाराज आणि तात्यासाहेब केतकर, तात्यासाहेबांच्या मुलीचं लग्न झालं आणि लग्न होऊन एक वर्षभर वर्ष दीड वर्ष असं झालेलं असताना त्यांच्या विहीणबाई सासूबाई मुलीच्या त्यांच्याकडे राहायला म्हणून आल्या काही कामानिमित्त कुठल्या तरी कार्यक्रमानिमित्त. आणि मग सहज बायकांचं बोलणं चाललेलं असताना त्यांनी कानावर घालायला सुरुवात केली की ही असं वागते जरा नीट, तिला सवयी वळण नीट नाहीये वगैरे, तिचं असं चुकलं तिचं तसं चुकलं. तर त्या तात्यासाहेबांच्या ज्या मंडळी होत्या त्या त्यांच्याप्रमाणे सांगत होत्या की आम्ही तिला सांगू समजवून, काही काळजी करू नका, सगळं सुरळीत होईल असं बोलणं चाललेलं होतं. तरी देखील त्यांचं जेव्हा असं सारखंच चाललं तेव्हा त्या म्हणाल्या की तुम्ही देखील थोडस तिला समजून घ्या असं म्हटल्यावर त्या दुखावल्या गेल्या. आणि मग ते तात्यासाहेब झोपाळ्यावर बसलेले होते तर त्यांना उद्देशून त्या असं म्हणाल्या की मी हिला समजवून तरी काय घेणार, हिने समजून नको का नीट वागायला. तर ते तात्यासाहेब म्हणाले की खरं आहे, आणि मग त्यांनी ते सगळ्या तक्रारी पुन्हा तात्यासाहेबांना सांगितल्या. त्या सगळ्या तक्रारी ऐकून तात्यासाहेब किंचित हसल्यासारखं त्यांनी केलं आणि असे हात झटकले. तेव्हा त्या म्हणाले की थेरडा कसा हसतोय आणि हात झटकतोय असं त्या म्हणाल्या. तेव्हा तात्यासाहेबांच्या मंडळी असं म्हणाल्या की तुम्ही कोणालाही काही बोललात तरी चालेल पण यांना काही बोललेलं मला चालणार नाही. तर तात्यासाहेब शांतपणाने म्हणाले की आता मला त्या थेरडा म्हणणार नाहीतर काय म्हणणार, माझं आता वय झालेलं आहे, आपलं असतेपण जे आहे विशेष जाणीव आपल्या असणेपणाची, ही जाणीव संतांनी सहसा काढून टाकलेली असते. त्या जाणीवे खेरीज वर्तन करण्याचा असा ते प्रयत्न करत असतात. माझे असतेपण लोपो, नामरूप हारोपो, मज झणे वासिपो भूत जात. माझं नाम माझं रूप हे कोणी लक्षात न घेवो, माझं नाम नंतर शिल्लक देखील न राहो. मज झणे वसिपो वासिपो भूत जात. म्हणजे भूत पंचमहाभूत, त्या पंचमहाभूतांचा विशेष अभिमान माझ्या ठिकाणी निर्माण होईल, नाम रूप असतेपण या सर्वांच्या अंगानी असं होईल पण होऊ नये, झणे म्हणजे असं होऊ शकेल पण होऊ नये असा त्याचा अर्थ. मज झणे वासिपो भूत जात, ऐसी जयाची नवसिये, ज्याची इच्छा अशा प्रकारची असते, ज्याचे नवस ज्याचे संकल्प अशा प्रकारचे असतात, तो नित्य जो नित्य एकांता जातू जाये, नित्य एकांतामध्ये राहावं असं ज्याला वाटत राहत, नामेची जो जिये विजनाचे नी. आणि विजन म्हणजे लोकां लोक ज्या ठिकाणी नाहीत अशा एकांतवासाच्या नुसत्या कल्पनेने देखील ज्याच्या जीवनाला टवटवी येते. नामेची जो जिये विजनाचे नी वायू आणि तया पडे त्याचं आणि वायूचं पटत. गगनेशी बोलो आवडे जीवे प्राणे झाडे पडी यंती जया आणि जीव प्राणांनी जीवभावानी प्राणभावानी वृक्ष वल्ली वगैरे हेच ज्याला मित्र असे वाटतात पडी यंते आवडते असे वाटतात. ज्ञानेश्वर महाराजांनी असं हे केलं असेल की हे एक प्रकृती आणि दुसरी प्रकृती यांचा संबंध आला की कुठंतरी न कळत असं ते पण हे राहणारच. म्हणून वायू गगन झाड यांच्याशी तो सोयरी करतो, लोकांच्या प्रकृतीशी संबंधच नको. खरंच हे वर्णन खूप टोकाला जाऊन केलेलं आहे. ज्यांनी हे विश्व सोडून हे जग सोडून अरण्यामध्ये परमेश्वर प्राप्तीसाठी म्हणून जाण्याचा मार्ग पत्करला तोच असं जगणं जगू शकतो. याचा अर्थ मात्र असा नाही की मानित्व आपल्यापाशी हवं. अमानित्वाचा भाव अंतःकरणात पुरेपूर असावा आणि बाहेर यथायोग्य असं वर्तन असावं, अहं ते खेरीज राहावं असं हे मात्र या एकूण कथनाचं मर्म आहे. किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसी जाण तया ज्ञानेशी सेज जाहली. अशा प्रकारची चिन्ह ज्याच्या ठिकाणी आहेत त्यांनी ज्ञानरूपी बिछाना करून त्याच्यावर सेज त्याच्यावर झोप घेतलेली आहे, विश्रांती तो घेतो आहे असं समजायला हरकत नाही. पै अमानित्व पुरुषी ते जाणावे इही निशी आता अदंभाची या ओळखीसी सौरसु देवो. आता अदंभ म्हणजे काय हे सांगतो. ज्याच्या ठिकाणी मानित्व आहे त्याच्या ठिकाणी दंभ हा असणारच. मानित्व कशा संबंधी असतं, रूपासंबंधी असतं, सामर्थ्यासंबंधी असतं, बुद्धिवैभवासंबंधी असतं, मग दंभ देखील त्याच बाबतीत असतो. मानित्व कुटुंबाच्या बाबत असतं, दंभ देखील त्याच बाबतीत असतो. ज्या ज्या बाबतीत मानित्व असतं त्याच त्याच बाबतीत दंभ असतो. दंभ याचा अर्थ जे आहे त्याच्यापेक्षा जे नाहीये ते आहे असं दाखवणं, जे आहे ते आहेच पण जे आपल्यापाशी नाही ते आहे असं दाखवणं. कशा करता असं दाखवण्याचा खटाटोप एवढ्याच करता की त्यामुळं मान मिळेल. हे एकमेकाशी संबंधित आहेत, हे देहबुद्धीशी संबंधित अशा गोष्टी आहेत. म्हणून ज्याच्या ठिकाणी दंभ आहे असा मनुष्य कदापि नम्र असणं शक्य नाही. नम्रता त्याला सोडून गेलेली असेल. दंभ म्हणजे नाटक आहे, दंभ म्हणजे एक प्रकारची मूर्छा आहे, बेशुद्धी आहे. कोणत्या तरी कल्पनेनी आपण आपल्या स्वतःला पुढं करणं, प्रोजेक्ट करणं हे दंभाचं स्वरूप आहे. आपल्यापाशी धन नसताना धन आहे अशा गप्पा करणं, अशा गोष्टी करणं, आपल्यापाशी विद्या नसताना आपल्याला माहिती नसताना शास्त्र चर्चेमध्ये भाग घेणं मला माहिती आहे असं दाखवणं हा दंभ आहे. दंभामुळं जर काही होत असेल तर दंभामुळं क्षेत्राशी अत्यंत निगडीत अशी सातत्याने भूमिका राहते. नाम रूप वर्ण आकार असं जे माझं स्वरूप आहे आणि माझ्याशी संबंधित असे जे लोक आहेत तर त्या सर्वांच्या बाबत दंभ असू शकतो. खरं म्हणजे दंभामुळं आपलं जीवन अतिशय बिघडतं, अतिशय कलुषित असं होतं. दंभ हे खोटारड वर्तन असं राहतं. दंभामुळं कधीतरी आपण उघडे पडण्याची देखील शक्यता असते. आपण जे नाहीये ते आहे असं दाखवलं तर कधीतरी आपल्यापाशी ते नाहीये हे लोकांना समजण्याची सातत्याने भीती असते. म्हणून दांभिक मनुष्य असेल तर तो मनुष्य जास्त बोलणारा असतो. जो दांभिक मनुष्य असेल तर तो जास्त वर्णन करणारा असतो, तो जास्त खुलासे करणारा असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी अदंभी तू ऐसे, लोभियाचे मन जैसे, जीवू जावो परी नुमसे, ठेवीला ठावो. जीव जाईल एक वेळ, जीव गेला तरी चालेल, पण जो आपला ठाव आहे, ठिकाण आहे, आपली संपत्ती ठेवलेली आहे, तर ती प्रगट करू नये असं त्याला वाटत राहत. म्हणजे ती सगळी सांगू नये, त्याचं ठिकाण सांगू नये असं त्याला वाटत राहत. तयापरी किरीटी पडीलाही प्राण संकटी, तरी सुकृत न प्रगटी आंगे बोले. अदंभित्व ज्याच्यापाशी आहे तो प्राण जरी गेला तरी देखील जे सुकृत झालेलं आहे, पुण्य झालेलं आहे हातून, ते कदापि बोलत नाही. लोभी जसा प्राण जरी गेला तरी देखील ठेवलेला जो निधान आहे, ठेवा आहे, त्याचा पत्ता सांगत नाही. तसं अदंभित्व ज्याच्यापाशी मुरलेला आहे असा मनुष्य अगदी प्राण संकट जरी आलं तरी देखील सुकृत न प्रगटी आंगे बोले. जे काही पुण्य हातून घडलेलं आहे त्याचा आपल्या तोंडाने उच्चार करत नाही. आणि दंभाचं लक्षण हेच की दंभाच्या ठिकाणी त्याचं उच्चारण होतं. तयापरी किरीटी पडीलाही प्राण संकटी, तरी सुकृत न प्रगटी आंगे बोले. खडाने आला पान्हा पळवी जेवी अर्जुना, का लपवी पण्यांगना वडीलपण. आढ्यू आतुडे आडवी मग आढ्यता जेवी हारवी. नातरी कुळवधू लपवी अवे वाते, नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरले तैसे झाकी निपजले दान पुण्य. जे काही दान केलं असेल, जे काही पुण्य केलेलं असेल, तर ते तो झाकून ठेवतो. जसं शेतकरी बीज पेरतो आणि त्याच्यावर माती लोटून देतो, त्याप्रमाणे तो जे काही दान पुण्य त्याच्या हातून घडलेलं असेल तर ते झाकून ठेवतो. त्याला उदाहरणं त्यांनी भरपूर दिलेली आहेत. खडाने आला पान्हा पळवी जेवी अर्जुना, खोडकर अशा गायीला पान्हा फुटला तर ती जशी ती लपवते, धारा काढायला आलेल्या गवळ्याला ती जशी पान्हा देत नाही, दूध देत नाही. खडाने आला पान्हा पळवी जेवी अर्जुना, का लपवी पण्यांगना वडीलपण. आपलं उतार वय, वाईट चालीची स्त्री जसं अधिकाधिक लपवण्याचा प्रयत्न करते. आपण तरुण आहोत असं सातत्याने दिसावं असं तिला वाटत राहत. का लपवी पण्यांगना वेश्या वडीलपण. आढ्यू आतुडे आडवी, आढ्य म्हणजे धनाढ्य अशा माणसाला आतुडे आडवी. रानामध्ये एकांतामध्ये अडवलं गेलं, चोरांनी अडवलं. आढ्यू आतुडे आडवी मग आढ्यता जेवी हरवी. मग त्याची धनाढ्यता, माझ्यापाशी काही नाही, मी एकदम भिकारी आहे असं तो जसं बोलायला सुरुवात करतो. आपण आढ्य आहोत, धनाढ्य आहोत असं तो कदापि प्रगट करत नाही. ना तरी कुळवधू लपवी अवे वाते, नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य, जे काही दान पुण्य हातून घडलं असेल तर ते झाकून ठेवतो, आणि जो दांभिक असतो तर त्याला ते सारखं बोलावं असं वाटतं, त्याचं सारखं कौतुक व्हावं असं वाटतं, जे काही त्यांनी केलेलं असेल त्याचा डिंडीमा सतत मिरवला जावा असं दांभिक मनुष्याला वाटत राहतं। कारण या दंभाचा मानित्वाशी संबंध आहे आणि मानित्वाचा अज्ञानाशी संबंध आहे आणि ज्ञानाचा अमानित्वाशी संबंध आहे। अमानित्व जर असेल तर अदंभित्व हे असणारच, तर तो जे काही केलेलं असेल तर ते शक्यतो कुणालाच कळू नये अशी त्याची भूमिका राहील। एकदा असं झालं की एका फकीराकडं चोर आला, पहाटेच्या वेळेला त्याला जाग आली, काहीतरी खुडबुड खुडबुड आवाज येत होता म्हणून त्यांनी दिवा लावला, तर त्याच्या गळ्यापाशी कोणीतरी सुरा धरलेला त्याला दिसला। त्यांनी विचारलं की तू कोण आहेस, इथं कशाला आलेला आहेस, तेव्हा तो म्हणाला की इतक्या रात्री कोणी आलं तर कशा करता येतो एवढं देखील तुला कळत नाही का। तो फकीर आनंदाला, तो म्हणाला की माझ्या जीवनात ही गोष्ट जी कधीच घडली नसती ती तुझ्यामुळं घडलेली आहे, माझ्यासारख्या घरात कधी चोर घुसला नसता तो तुझ्या रूपाने घुसला, तुझं कसं स्वागत करावं हेच मला कळत नाहीये, केवढी मोठी संधी तू मला दिलीस, असं तो फकीर त्याला म्हणायला लागला, थांब तू बस आधी, तुला काय काय पाहिजे ते सांग, जे हवं ते घेऊन जा, माझ्या घरी काहीच नाहीये तरी देखील तू पहा आणि तुला काय लागेल ते तू याच्यातलं घेऊन जा। तर तो चोर देखील जरा घाबरून गेला, तो चोर असं म्हणायला लागला की नको मी चुकीच्या घरी आलेलो दिसतोय, तर तो म्हणाला की असं नको करूस, तू आता आलेला आहेस तर काही घेऊन जा। अगदी काही नाही तर त्याच्या घरात 10 रुपये होते, त्यांनी आग्रह करून त्या चोराच्या खिशात ते 10 रुपये कोंबले, हे आता तू घेऊन जा। तो चोर देखील तिथून सुटका कशी होईल हेच पाहत होता, त्यामुळं ते 10 रुपये घेऊन चोर निघून गेला। पुढे तो चोर अजून कुठेतरी चोरी करताना सापडला, तो चोर सापडल्यानंतर मागचे सगळे गुन्हे निघाले, त्यांनी कबुली दिली कुठं काय चोरलं ते, म्हणून पोलीस बोलवायला आले। त्या फकीरांनी पाहिलं की चोर तिथं आहे आणि पोलिसांनी सांगितलं की यांनी केलेले सगळे जुने गुन्हे जे आहेत ते सगळ्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी म्हणून तुम्हाला देखील बोलवले, तुमच्या घरी यांनी चोरी केली असं यांनी सांगितलेलं आहे। तेव्हा तो फकीर म्हणायला लागला की यांनी मुळीच चोरी केली नाही, उलट मी आपणहून याला 10 रुपये दिले, हा भला माणूस आहे, यांनी मला काही त्रास दिला नाही आणि हा कुठं चोरी करेल असं मला तर वाटत नाही, माझा तर तसा अनुभव नाही, असं म्हणून फकीर तिथून बाहेर पडला। त्या चोराला जी व्हायची होती ती शिक्षा झाली, साक्षी पुरावे होते भरपूर इतर। तो जेव्हा तिथून सुटून आला तेव्हा पुन्हा फकीराच्या घरी आला फकीराच्या पाया पडला, तो म्हणाला की आजपर्यंत मला तुमच्यासारखा मनुष्य कधीही भेटला नव्हता, माझं सगळं जीवन अंतर्बाह्य बदलून जायला तुम्ही कारणीभूत झालेला आहात, तुमच्या घरून जे 10 रुपये घेऊन गेलेलो होतो त्याचं काहीतरी चीज करावं, काहीतरी चांगलं होऊन दाखवावं असं आता मला वाटतं आहे। ती जी शिक्षा झाली ती योग्यच झाली, पण आता तरी मला माझं जीवन बदलावं असं तुमच्या जीवनाकडे पाहून वाटतं आहे। अदंभित्व हे असं असतं, अदंभित्व पाहून सामान्यपणाने असं वाटेल की या अदंभित्वामुळं कोणालाच काही समजणार नाही, लोकांनाही कळणार नाही की मी भला आहे, मी काही केलेलं आहे, मी दिलेलं आहे, हे लोकांनाही कळणार नाही आणि ज्यांनी घेतलेलं आहे तोही गुपचूप राहिलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये मी दिलं ते तो होणार काय, पण खरोखर नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य। दान पुण्य जे काही हातून घडलं असेल तर ते जर झाकलं तर त्याचा समाज मनावर खूप मोठा परिणाम होत असतो, ही काही सामान्य गोष्ट नसते। तसंच आंतरिक शांती, आंतरिक समाधान याचा आणि त्याचा अधिक संबंध आहे। त्यामुळे अदंभित्व हे ज्ञानाचं एक महत्वाचं लक्षण म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय। याच्या पुढचं जे निरूपण आहे ते आपण पुढच्या सोमवारी, सत्संग आहे दुसरा सोमवार असल्यामुळं, त्यामुळं त्याच्या पुढच्या सोमवारी आपण ज्ञानेश्वरी पाहणार आहोत। पुढच्या सोमवारी आपला सत्संगाचा कार्यक्रम आहे आणि 8:30 आपल्या इथलं केंद्र सत्संगाचं असं सुरू होणार आहे। 8:30 ते 8:40 आपण ध्यानाला बसतो आणि मग त्याच्यानंतर एखादं मनोगत इथं हल्ली होतं, एक अभंग होतो आणि मग
गुरुवार